मंदिरावरती बसवला त्याला, माहिती झालं सर्व गावाला, सर्पदंश झाला सुभान भाऊला, गर्दी का मात नाही मंदिराला। परंतु मुलगा सर्वांचा आवडता होता,
सर्वांचा प्रिय होता,
नाटकात एक नंबर, कीर्तनात एक नंबर, वया वजनात कीर्तनात सर्वांमध्ये एक नंबर। पर क्या समाजाचे लोक सुद्धा नवस करायला लागले की देवा मुलगा चांगला आहे, सर्वांना मिळून चालणार आहे, मुलगा मरायला नको, मुलगा बेहोश झालाय। सुभाष भाऊ कोणा संगतीने बोलत नाही,
बोलत नाही,
आई रडते, वहिनी रडते, बाप रडतो। तोपर्यंत एक माणूस म्हणाला रडून उपयोग होणार नाही आणि देवाला नवस करून फायदा नाही। तुम्ही गावातील कोणी सर्प उतरवणारा आहे त्याला बोलवा,
बोलवा
शिरधर मिस्तरी कीर्तीचा भाला, बोलवून घेतले मिस्तरीला, मिस्तरी आला पहा मंदिराला, मिस्तरी आला हो मंदिराला, ओळखत नाही कोणाला
कोणाला,
मिस्तरी लागला मंत्र बोलण्याला
बोलण्याला,
पहा कस कर्ण परमेश्वराला त्याचा सर्प उतरून गेला। तुम्ही बोला सुभाष भाऊला, सुभाष भाऊ बोले सर्व लोकाला, मंडळी मी चांगला झालो, मिस्तरी मध्ये किती कमाल आहे, मिस्तरीने 2 मिनिटात माझा सर्प उतरवला, बाबो जा घरी जा, माझ्या आया बहिणींनो घरी जा, मी चांगला झालो, लोकांना चांगलं वाटायला लागलं। तोपर्यंत मिस्तरी म्हणाला बाळा तू एक काम कर, सुभाष घरी जा, परंतु आजच्या दिवस झोपू नको,
जमिनीला पाठ लावू नको
किंवा अन्न पाणी खाऊ नको।
बरोबर
मंडळी, ज्या माणसाला सर्पडोस झाला त्याला झोपू देत नाही किंवा त्याला अन्न पाणी कधी देत नाही।
बरोबर
मग काय झालं, मुलगा घरी पहा चालला, आईने त्याचा हात धरला, आई म्हणते बेटा घरात जा, पलंगावरती बस, मी पाणी पेते रडून रडून बेटा, माझा घासा कोरडा झाला
रे सुभाष।
तर ती आई पाणी प्यायला गेली, बाप त्याचा लघवीला गेला आणि मुलगा मुलगा घरात जाऊ लागला, दरवाजाची ठोकर लागली त्याला, मुलगा तो तोंडावर पडला, तोंडावर पडला खाली पडताना बेहोश झाला, खाली पडताच बेहोश झाला, ऐकू गेलं त्याच्या आईला, आईने तांब्या फेकून दिला। आई म्हणते बा सुभाष काय झालं रे लाडक्या, म्हातारी बाई तिला वाटलं माझ्या मुलाचं तोंड फुटलं का काय, आईने काय केलं, पोटाखाली हात घातला, तिथल्या तिथे त्या आईने सुभाष भाऊला शिदा करून दिला,
शिदा केला,
पट्ट्याची लागली हो जमिनीला, खाली पडतात सुभाष भाऊ मेला रामा। माझा डॉक्टर मरून गेला
रामा,
जेव्हा लोकाने धाऊ घेतला, गर्दी कामात नाही घर आला। पहा मंडळी तो मुलगा किती कर्माचा हीन, शेतात मेला नाही, रस्त्याने मेला नाही, मंदिरावरती मेला नाही, आणि नीट दारात येऊन त्या मुलाने प्राण सोडला। जमिनीला पाट लागल्या बरोबर मुलाने प्राण सोडला, लोक धावले, लोक म्हणायला लागले म्हातारीने पाणी पाजलं असेल, पण नाही, आई रडायला लागली, नाही रे बाबा नो, मी माझ्या मुलाला पाणी पाजलं नाही किंवा अन्न खाऊ घातलं नाही। ठोकर लागल्याबरोबर मुलगा पडला आणि मेला, लोक म्हणायला लागले रडून उपयोग नाही, त्याच्या भावाला लवकर निरोप पाठवा,
निरोप पाठवा,
तिचा भाऊ होता दवाखान्याला, पटपटी गेली दवाखान्याला, बोलून आला त्याच्या भावाला, भावाने पाहिले त्या प्रेताला, उड्याने अंग टाकी धरली रामा, बंधू प्रेम असला तर मेलेला माणूस
कधी बोलत नाही,
बोलत नाही, सुभाष सुभाष करतोय, सुभाष बोलत नाही,
बोलत नाही,
लोक म्हणायला लागले हा मुलगा याच्या डोक्यावरती प्रणाम करून घे, म्हणून आसना करताना या मुलाला लवकर सतीगती करा, जोपर्यंत याच प्रेत घरात आहे तोपर्यंत या विजयीच्या जीवाला सुद्धा धोका आहे। मंडळी काय केलं, मग
काय केलं,
त्याचं प्रयत्न घेतलं पाहताला, सहा लोकाने धरला हाताला, प्रेत का चाललं मशानवटीला, विजय भाऊ बोले सर्व लोकाला, माझ्या भावाला मशानवटी ठेवायचा नाही, माझ्या भावाला माझ्या शेतातच ठेवा,
माझ्या शेतात ठेवा की त्या ठिकाणी त्याला सरपटवून झाला त्या ठिकाणी।
मंडळी शेतामध्ये पुरवला त्याला, विजय भाऊने पुरवला त्याला, सती गती केले सुभाष भाऊला, सती गती करून आले घराला, त्याच्या डोक्यात तेच वेळ शिरल्या गेला की माझा भाऊ मेला, पण माझ्या संकटीने एक शब्द सुद्धा बोलून गेला नाही, माझ्या भावाला माझा राग आलाय का काय,
बरोबर आहे,
जोपर्यंत माझा भाऊ मला येऊन एक वेळा भेट देणार नाही
तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही।
आता मंडळी मेलेला माणूस कधी बोलतो का, कधी वापस येतो का, पण येतो, केव्हा येतो पहा, ऐका पुढे तो कसा आला,
कसा आला,
तीन दिवस झाले गोष्टीला, झोप का लागत नाही पाहत्याला, झोप लागत नाही विजय भाऊला, तिसऱ्या दिवशी चमत्कार काय झाला, मामुली लागले त्याच्या डोळ्याला, मामुली त्या विजय भाऊच्या डोळे लागले, गेले डोळे लागल्या बरोबर हा त्याच्या स्वप्नात गेला,
स्वप्नात गेला
आणि स्वप्नात येऊन सुभाष भाऊ काय म्हणतो,
काय म्हणतो,
दादा रडू नको, तू अन्न खात नाही, पाणी पित नाही आणि माझं नाव धरून सुभाष सुभाष करीत आहे, मी मेलो नाही, मी कायम सामर झालो, दादा माझा शब्द ठेव ध्यानाला, मी कायम सामर झाला, भाऊ नाही रे मेला, मी कारे मुंजो बाबा झाला रामा, दादा रे मी मुंजो बाबा झाला, ऐक रे आजचा बारा महिन्याला, दादा रे मुलगा सोईन तुला, माझ एक मंदिर बांध शेताला, मुंजो बाबा म्हणा तुम्ही मला, दादा रे मुलगा होईन तुला, जर कधी खोट वाटीन तुम्हाला शेतामध्ये या पहा हो मला रामा, माझ्या उस्त्याच्या बाजूला पिंपळाच झाड उगेल शेताला, साडेतीन फुटाचारे झाडाला, ऐक अर्थ बारा महिन्याला माऊ महिन्याच्या पंचमीला यात्रा भरव आळगावाला सुखी मी ठेवणार सर्व गावाला पत्नीला सांगतो मधुकर काकाला सांगतो काका माझ्या स्वप्नात सुभाष भाऊला आणि मला म्हणाला की मी मुंजू बाबा झालोय शेतात येऊन पहा माझ्या उस्त्याच्या बाजूला 3.5 फुटाचं झाड उगलंय
पिंपळाचं झाड आहे
आणि तुम्ही माऊ महिन्याच्या पंचमीला माझी यात्रा भरवा मी काही कमी करणार नाही चला पण शेतात जाऊन पाहू लोक चालले पहा शेताला ओ आता मंडळी खर सांगा 3 दिवसात 3.5 फुटाचं झाड उगत का
उगणार आहे का
कधी नाही पहिला चमत्कार सुभाष मुंगो बाबाचा 3.5 फुटाचं झाड दिसतंय
बरोबर
लोक नमस्कार करतायत आता त्या गावामध्ये एक नंबर आगाऊ मुलगा नाव त्याचं धोंडू तो काय म्हणाला शमायला हे झाड कोणीतरी पिंपळाची डंग त्या ठिकाणी खोसून दिलीये पहा सरका दारू पिलेला होता मंडळी नाशिवंत झालेला आणि तो त्या नशामध्ये त्या झाडाला उपटायला लागला सुभाष मुंडू मला चिंता पडली की याने जर मला उपटून फेकून दिला तर लोक मला भजणार नाही मला पुजणार
नाही
मग पहा पहिला चमत्कार धोंडूला दाखवला
कसा
हाताने लावला पहा झाडाला चमत्कार दाखवला त्याला हाताने लावला त्या हो झाडाला धोंडू 4 फूट फेकला तर कशिरलं त्याच्या अंगाला दारू मध्ये बोले सर्व लोकाला काही मी सांगू बाबा तुम्हाला करण रे उतरल या झाडाला झाडाला हात लावतात त्या लोकांना काही होत नाही कारण ते पांजित मताने हात लावतायत ना
बरोबर आहे
आणि याने नाव ठेवून हात लावला
आणि परत नाशिवंत झाला
आणि नाशिवंत झालेला म्हणून तो 4 ते 6 फूट फेकल्या गेला तर म्हणून हा 4 ते 6 फूट फेकल्या गेला तर मंडळी हा फेकल्या बरोबर मग आता चमत्कार दुसरा
कोणता
मोतीराम पाटील पैशावाला पैशाचा गर्व अभिमान त्याला तो का बोले मधुकराला त्याचा काका मधुकर आणि त्याचा भाऊ विजय या दोघ लोकांना म्हणतो विजय उगीच पैसे खर्च करू नको आणि मंदिर बांधू नको 50-60 हजार रुपये मंदिराला लावून तू मंदिर बांधणार मंदिर बांधू नको पैसे खर्च करू नको अरे तुला मुरबाळ होणार नाही का त्याला विसर त्या ठिकाणी छोटे छोटे 2 दगड ठेवून दे लहान लहान 2 दगड ठेवून दे आणि त्यांना अगरबत्ती लावत राहा सुभाष मुंडोबाला चिंता पडली सुभाष मुंडोबाबा म्हणायला लागले हा माझा मंदिर बांधायला अडथळा
देतोय
माझी यात्रा भरवायला अडथळा देतोय मंदिर जर नाही बांधलं गेलं तर माझी यात्रा भी कोणी भरवणार नाही तर मंडळी मोतीराम पाटलाला त्या गावात पहिला चमत्कार
दाखवला बर
एकच मुलगा त्याच्या वंशाला त्याचा मुलगा घरी बेहोशी झाला रडबोमल चालू झाली घराला लोक का धावता त्याच्या घराला लोक म्हणायला लागले या मुलाला झालं काय नसणाऱ्या पाहतात कोणी कोणाला नसणाऱ्या समजत नाही म्हणे एक काम करा या ज्ञानेश्वर करता डॉक्टर बोलवा मंडळी 2 डॉक्टर आले डॉक्टरांना ट्रीटमेंट कळत नाही डॉक्टर म्हणतात एक काम करा याला मुंबईला हलवा नाहीतर याला जळगावला हलवा
बरोबर
तोपर्यंत त्या लोकांमध्ये तोच दारोड्या माणूस कोण धोंडू तो म्हणाला तुम्ही काही म्हणा माझं लक्ष आहे मोतीराम पाटलाने नाव ठेवलं मला चमत्कार दाखवलाय की मी 6 फूट फेकल्या गेला होता तसा मोतीराम पाटलाने नाव ठेवलं आहे तर म्हणून हा चमत्कार सुभाष मुंडू बाबाचाच आहे तुम्ही एक काम करा तुम्ही मंदिर बांधायला अडथळा दिलाय मोतीराम पाटील मी दारूत नाही बोलत मी आता खरं बोलतो आहे एक नारळ फोडा आणि मुंडोबाच्या नावाने जे घोष करा मुलगा शुद्धी दिला अशी मला खात्री आहे गावामध्ये 12 गाड्या वळणारा एक भगत होता तो सुद्धा तेच म्हणाला तर मंडळी काय केलं मोठ्या कष्टीमनाने त्याने पायावरती पाणी घेतलं नारळ का फोडला मुंजो बाबाला बोल सुभाष मुंजो बाबा की मंडळी नारळ फोडल्या बरोबर चमत्कार दावला सर्व लोकाला त्याचा मुलगा घरा शुद्धीत आला रामा शिरल त्याच्या अंगाला तो का बोले विजय भाऊला तुझा भाऊ खरंच मुंजो बाबा झाला 50,000 एकटा देतो तुला लवकर पांढरे मंदिर आला रामा लोका लागले घाबरण्याला चालली पहा गावातून वर्गणीला हो गावाला आणि मंडळी त्याचा काका मधुकर आणि त्याचा वडील भाऊ कोण विजय या लोकांनी स्वतः घरून 1.5 लाख रुपये लावले 4.5 लाखाच्या मंदिराला मंदिर का बांधलं आडगावाला माव महिन्याच्या पहिल्या सोमवाराला माव महिन्याच्या पंचमीला त्याने सांगलेलं होत कि माझी यात्रा भरवा मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्याबरोबर गावातील आया बहिणी दोस्त मित्र मुंजो बाबाचा चमत्कार पाहायला लागले नवस करायला लागले की मुंजो बाबा जर मला नोकरी लागली तर मी तुझ्या मंदिरामध्ये 5 नारळ फोडेल तर मंडळी त्या सुभाष मुंजो बाबाचा चमत्कार किती लोकांना नोकऱ्या लागल्या कितीक लोकांना नोकऱ्या लागल्या कितीक लोकांना संतती झाली ऐका तुम्ही ब्रह्मपूर तालुक्याला मुंजो बाबा प्रख्यात झाला माव महिन्याच्या ऐका पंचमीला यात्रा भरवली आडगावाला यात्रा भरवली आडगावाला तर बघा त्या यात्रेत पहिल्या वर्षी मामुली गर्दी लोकांना नवसाला पावत होता तर आया बहिणी कोणी त्या ठिकाणी चांदीचा पाळणा चढवत आहे तर कोणी त्या ठिकाणी नारळ फोडत आहे मुंजो बाबा तेवढ्या ठिकाणी प्रख्यात झाला ब्रह्मपूर तालुक्यात मग दूरदूरच्या लोकांना सुद्धा मुंजो बाबाची खबर कळायला लागली भुसावळ रावेर यावल एवढ्या परिसरात मुंजो बाबा प्रख्यात व्हायला लागला तर त्या ठिकाणी मुंजो बाबाच्या नवसाला लोक जायला लागले मग माव महिन्याच्या पंचमीला यात्रा भरवायला सुरुवात झाली दुसऱ्या वर्षी यात्रा भरवली लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यानंतर मुंजो बाबा जास्तच प्रख्यात व्हायला लागला मी नामदेव बोरसे वांजाळे वाला स्वतः मी पवाडा तयार केला भीमराव अण्णा माझ्या जोडीला मंडळी आम्ही दोघ भाऊ भीमा नामा लोकनाट्य मंडळ आम्ही स्वतः दोघ भावांनी पवाडा तयार केला मुंजो बाबा पावतो आमच्या नवसाला त्याची हो देन आहे आम्हाला स्वतः आम्ही पोवाडा तयार केला तर या पोवाड्याला मला सहकार्य केला आहे. या पोवाड्याला आम्ही नाल वाजवली आमच्या मंडळामध्ये. जुलाल बागुल सारोळे वाला सारोळ पाचोरे तालुक्याला हार्मोनियम सांगतो तुम्हाला. या पोवाड्याला मला हार्मोनियम वाजवली आहे आणि संगीत दिलंय मंडळी. तारा सिंग मास्तर वाघोरेवाला तारा सिंग मास्तर वाघरेवाला कडू कोळी किन्ही वाला प्यारे लागवाल सब गावन वाला छबीलाल वाघ सब गावन वाला विश्वासराव माझ्या जोडीला विश्वासाळून के मंगरुळवाला याने हो साथ दिली आम्हाला.
नाना माळी वंजारी वाला नटराज बँड धरणगाव वाला यांनीही साथ दिली आम्हाला
आणि प्राणपूर तालुक्यात पहा. मुंदो बाबाला नमस्कार. मुंदो बाबा नवसाला पावतो. ज्याला संतती नाही त्याला संतती देतो. ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी देतो. मुंदो बाबा प्रख्यात झालाय. जा आणि त्याचं दर्शन घ्या. इथून पवाला समाप्त झाला. प्रेमाने रजा द्यावे आम्हाला. तमाशाला स्वतः आमचा तमाशाला इथून पवाडा समाप्त झाला रामा.